त्रिपुरांतकारी भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव सर्वे ग्रहा शांतिकरा भवन्ति ब्रह्मा त्रिपुरांतकारी भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्त सर्वे मम सुप्रभातम् प्रभाते स्मरे नित्यं दुर्गा दुर्गाक्षरद्वयं आपदस्तस्य नश्यन्ति तमो सूर्योदये यथा अहिल्या द्रौपदी तारा कुंती मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यं महापातकनाशनं पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठरः पुण्यश्लोकोच्च वैदेही पुण्यश्लोकोच्च नार्दन विष्णुपादाम्बुजसम्भूते गंगे त्रिपथगामिनीं धर्मद्रवेति विख्याताम् पापं मे हर जाह्नवी पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसंभवः त्राहि मां पुण्डरीकाक्षो सर्वपापहरो भवः पाकुसुम संकाशं काश्यपेयं महादुतिं ध्वान्तरिं सर्वपापाघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं दधिशङ्खतुषारभं क्षीरौ दार्णवसंभवं नमामि शशिनं भक्त्या शम्भोरमुकुटभूषणम् धरणीगर्भसंभूतं विद्वत्पुञ्जसंप्रभं कुमारं शक्तिहस्तं च लोहिताङ्गं नमाम्यहम् प्रियङ्गुकलिकाश्यामम् रूपेण प्रतिभं बुधं सौम्यं सर्वगुणोपे ಸಮವೇತಂ ನಮಾಮಿ ಶಶಿನೋಸ್ತುತಂ. ದೇವತಾನಾಂ ಋಷೀಣಾಂ ಚ ಗುರುಂ ಕನಕ ಸನ್ನಿಭಂ ವಂದ್ಯಭೂತಂ ತ್ರಿಲೋಕೇಶಂ ತಂ ನಮಾಮಿ ಬೃಹಸ್ಪತಿಂ. ಹಿಮಕುಂದಮೃಣಾಲಾಭಂ ದೈತ್ಯಾನಾಂ ಪರಮಂ ಗುರುಂ ಸರ್ವಶಾಸ್ತ್ರಪ್ರವಕ್ತಾರಂ ಭಾರ್ಗವಂ ಪ್ರಣಾಮ್ಯಹಂ. ನೀಲಾಂಜನಚಯ ಪ್ರಖ್ಯಂ ರವಿಸೂನೌ ಮಹಾಗ್ರಹಂ ಛಾಯಾಯಾಂ ಗರ್ಭಸಂಭೂತಂ ವಂದೇ ಭಕ್ತ್ಯಾ ಶನೈಶ್ಚರಂ. ಅರ್ಧಕಾಯಂ ಮಹಾಘೋರಂ ಚಂದ್ರಾದಿತ್ಯ ವಿಮರ್ದಕಂ ಸಿಂಹಕಾಯ ಸುತಂ ರೌದ್ರಂ ತಂ ರಾಹುಂ ಪ್ರಣಾಮ್ಯಹಂ. ಪಲಾಶಪುಷ್ಪಸಂಕಾಶಂ ತಾರಾಗ್ರಹೆ ವಿಮರ್ದಕಂ ರೌದ್ರಂ ರುದ್ರಾತ್ಮಜಂ ಕ್ರೂರಂ ತಂ ಕೇತುಂ ಪ್ರಣಾಮ್ಯಹಂ. ವ್ಯಾಸೇನೋಕ್ತಮಿದಂ ಸ್ತೋತ್ರಂ ಯಾ ಪಠೇತ್ ಪ್ರಯತೋನ್ನರಃ ದಿವಾವಾಯ ದಿವಾರಾತ್ರೌ ಶಾಂತಿ ತಸ್ಯ ನ ಸಂಶಯಃ. ಐಶ್ವರ್ಯಮತುಲಂ ಚಾಪಿ ಆರೋಗ್ಯಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂ ನರನಾರೀ ಪ್ರಿಯತ್ವಂ ಚ ತೇನ ದುಃಖಮನಾಶನಂ. ತಕ್ಷಕೋ ಅಗ್ನಿರ್ಯಮೋ ವಾಯುರಯೇ ಚಾನ್ಯೇ ಪೀಡಿಕಾಗ್ರಹ ತೇ ಸರ್ವೇ ಪ್ರಶಮಂ ಯಾಂತಿ ವ್ಯಾಸೋ ಬ್ರೂತೇನ ಸಂಶಯಃ. ಇತಿ ಶ್ರೀ ನವಗ್ರಹ ಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣ. ಪ್ರಥಮಂ ನಾಮ ದ್ವಿತೀಯಂ ತು ದಿವಾಕರಃ ತೃತೀಯಂ ಭಾಸ್ಕರಃ ಪ್ರೋಕ್ತಂ ಚತುರ್ಥಂ ಚ ಪ್ರಭಾಕರಃ ಪಂಚಮಂ ಚ ಸಹಸ್ರಾಂಶು ಷಷ್ಠಂ ಚೈವ ತ್ರಿಲೋಚನಃ सप्तमं हरिरश्वश्च अष्टमं च विभावसु नवमं दिनकृतप्रोक्तं दशमं द्वादशात्मकः एकादशं त्रयोमूर्तिर्द्वादशं सूर्येव च द्वादशैतानि नामानि प्रातः काले पठेन्नरः दुःस्वप्ननाशनं सद्यः सर्वसिद्धिप्रजायते आयुरारोग्यमैश्वर्यपुत्रपौत्रप्रवर्धनम् यहि कामुषकादीनि लभ्यन्ते नात्र संशयः इति श्रीसूर्यद्वादशनाम स्तोत्रं सम्पूर्णम्
तस्मान्नित्यं पठेन्नरः